नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज तिसऱ्या दिवशी लोकसभेत केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025 वर चर्चा होणार आहे. गुटखा, पानमसाला, सिगारेट यासारख्या आरोग्याला हानिकारक पदार्थांवर 40% उपकर लावण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. तर राज्यसभेत आज जलप्रदूषण रोखण्यासाठी महत्वपूर्ण जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण सुधारणा अधिनियम 2024 मणिपूरमध्ये स्वीकारण्यासंबंधी ठराव केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव ठराव सादर करतील. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचं पूर्ण निराकरण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं काल लोकसभेत दिली. या योजनेअंतर्गत राज्यातल्या 3 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांना 26,000 कोटीपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी दिली. महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीची व्याप्ती 66,756 हेक्टरपर्यंत वाढली असून 87,000 शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळाला असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं वर्ष 2025-26 साठी महाराष्ट्राला 4,176 कोटी निधी आपत्ती व्यवस्थापनासाठी वितरित केला. राज्य सरकारनं हा निधी विविध नैसर्गिक आपत्तींच्या काळात वापरल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाने आणि नेतृत्व गुणांनी राष्ट्राच्या लोकशाही प्रवासाला आकार दिला. त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना कर्तव्य आणि राष्ट्र उभारणीच्या मूल्यांचं पालन करण्यासाठी प्रेरणा देत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन केलं आहे. स्वातंत्र्यलढ्यातलं राजेंद्र प्रसाद यांचं योगदान, संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं नेतृत्व आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांनी केलेल्या सेवाकार्याचं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून स्मरण केलं. कर्करोगाचं वाढतं प्रमाण आणि कर्करोग उपचाराचं गांभीर्य विचारात घेता राज्यातल्या जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या सूचनेनुसार आसाम कॅन्सर केअर मॉडेलच्या धर्तीवर राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा L1, L2 आणि L3 उपलब्ध होणार आहेत. L1 या स्तरामध्ये टाटा स्मारक रुग्णालय ही कर्करोगाकरता शिखर संस्था म्हणून काम करणार आहे. L2 आणि L3 या स्तरावर असणाऱ्या या रुग्णालयात कर्करोगासंबंधित प्रशिक्षण, मनुष्यबळ निर्माण करणं तसंच या आजाराविषयी संशोधन कार्यात प्रगती करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागानं याबाबत धोरण निश्चित केलं आहे. जिल्हास्तरावर सुरू होणाऱ्या उपचारामुळे अनेक कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा वेळ वाचणार आहे आणि स्थानिक जिल्ह्यातच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्यानं या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. देशातल्या महामार्गांवर दूरसंचार आधारित सुरक्षा प्रणाली बसवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रिलायन्स जिओसोबत करार केला आहे. चालकांना वेग आणि वाहन चालवण्याच्या पद्धतीबद्दल माहिती देऊन रस्ते सुरक्षा पुरवणं हे या कराराचं उद्दिष्ट आहे असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रणालीमुळे चालकांना मोबाईल फोनवर SMS किंवा व्हॉट्सअप अथवा कॉलद्वारे सूचना मिळतील. जिओचं सिम कार्ड वापरणाऱ्यांसाठी ही व्यवस्था उपलब्ध असेल. चैत्यभूमीवर उभारल्या जाणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवा सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ज्येष्ठ समाजवादी नेते राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांचं काल नळदुर्ग इथं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. सोलापूर इथल्या शासकीय रुग्णालयात आज त्यांचं देहदान करण्यात आलं. पन्नालाल सुराणा हे दैनिक मराठवाडाचे माजी संपादक, कुर्डुवाडी इथल्या ग्रामोदय समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, साहित्यिक आणि वक्ते होते. 1993 साली किल्लारी इथल्या भूकंपानंतर पन्नालाल सुराणा यांनी नळदुर्गजवळ आपलं घर नावाचा मोठा प्रकल्प उभारून भूकंपग्रस्तांच्या मुलांचं पुनर्वसन आणि शिक्षणाची व्यवस्था देखील केली होती. पन्नालाल सुराणा यांच्या निधनानं भूमिहीन शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या विद्यापीठस्तरीय खेलो इंडिया स्पर्धेत काल अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नाव कोरलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.